आकाशवाणी मुंबई। सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत लवकरच जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल असा प्रधानमंत्र्यांना विश्वास। दिल्लीतल्या 12,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचा केला प्रारंभ। महाराष्ट्रातली सहकार क्षेत्राची परंपरा मोठी असून देशाला दिशा देण्याची क्षमता या परंपरेत असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन। तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरला पोरबंदर विमानतळाच्या धावपट्टीवर झालेल्या अपघातात 3 जणांचा मृत्यू। आणि बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या अंतिम सामन्यात भारतावर 6 गडी राखून मात करत ऑस्ट्रेलियाचा 3-1 असा मालिका विजय। भारताचा जसप्रीत बुमराह ठरला मालिकावीर। भारत लवकरच जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राजधानी दिल्लीत रेल्वे, मेट्रो आणि आरोग्याशी संबंधित 12,200 कोटी रुपयांच्या योजनांचं उद्घाटन आणि लोकार्पण झालं। त्यानिमित्त रोहिणी इथं झालेल्या कार्यक्रमाला ते संबोधित करत होते। येत्या 25 वर्षात भारत विकसित देश झालेला आपण पाहू असं ते यावेळी म्हणाले।
ये 25 साल भारत को विकसित राष्ट्र बनते हुए देखेंगे, अपनी आंखों के सामने विकसित भारत की ये यात्रा हम देख पाएंगे।
दिल्लीला या विकसित देशाची राजधानी म्हणून अधिक विकसित करण्याचा मनोदय प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केला। भारतातलं मेट्रो रेल्वे सेवेचं जाळं आता 1,000 किलोमीटरपर्यंत विस्तारलं असून भारत सर्वात मोठे मेट्रो रेल्वे सेवा जाळे असलेला जगातला 3रा क्रमांकाचा देश बनला आहे। येत्या काळात याबाबतीत आपलं दुसरं स्थान मिळवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। गेल्या दशकभरात केंद्र सरकारनं पायाभूत सोयीसुविधांच्या विकासावर तसंच शहरामध्ये आणि एका शहराला इतर शहरांशी जोडण्यावर भर दिला आहे। त्यादृष्टीनं पायाभूत सुविधांसाठी नियोजित आर्थिक तरतूद 11 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त केली असल्याचं त्यांनी सांगितलं। या कार्यक्रमापूर्वी प्रधानमंत्र्यांनी गाझियाबाद जिल्ह्यातल्या साहिबाबाद रेल्वे स्थानक ते दिल्लीतल्या न्यू अशोकनगर रेल्वे स्थानकादरम्यान नमो भारत रेल्वेनं प्रवास केला। प्रवासादरम्यान त्यांनी शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधला। त्यानंतर त्यांनी विविध योजना आणि प्रकल्पांचं उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी केली। साहिबाबाद ते न्यू अशोकनगर दरम्यान दिल्ली गाझियाबाद मेरठ नमो भारत कॉरिडॉरच्या 13 किलोमीटर लांबीच्या विस्तारित मार्गाचं उद्घाटन करून त्यांनी दिल्लीला पहिल्या नमो भारत रेल्वेगाडीची भेट दिली। दिल्ली मेट्रोच्या 4थ्या टप्प्याच्या विठाला कुंडली क्षेत्राची पायाभरणी त्यांच्या हस्ते झाली। दिल्लीतील रोहिणी इथल्या केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्थेच्या नवीन अत्याधुनिक इमारतीच्या कामाचं भूमिपूजनही त्यांच्या हस्ते झालं। महाराष्ट्रातली सहकार क्षेत्राची परंपरा मोठी असून देशाला दिशा देण्याची क्षमता या परंपरेत आहे असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे। ते आज नागपुरात मानेवाडा इथं गांधीबाग सहकारी बँकेच्या इमारतीचं उद्घाटन करताना बोलत होते। सहकार क्षेत्रातल्या संस्थांसाठी विश्वासार्हता आणि गुणवत्ता हेच सर्वात मोठं भांडवल आहे असं ते यावेळी म्हणाले। विदर्भात सहकार क्षेत्रात कर्मचारी आणि संचालकांना उत्तम प्रशिक्षणाची आवश्यकता आहे। निर्णय क्षमता, सांघिक कार्य यांचं प्रशिक्षण दिलं तर त्याचा नक्कीच फायदा होईल असा विश्वास गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला। नागरिकांची राष्ट्रवादाशी घट्ट बांधिलकी असल्याशिवाय कोणत्याही देशाचा विकास होऊ शकत नाही असं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे। ते आज दिल्लीत राष्ट्रीय छात्रसेनेच्या यंदाच्या प्रजासत्ताक दिन शिबिराला भेट दिल्यानंतर बोलत होते। भारताच्या विकासाकरता नागरिकांचा राष्ट्रवाद आणि संघटन तसंच राष्ट्रप्रथम हा दृष्टिकोन आवश्यक आहे। देशाचा कायापलट हा सामाजिक ऐक्य, तळागाळात रुजलेली देशभक्तीची मूल्य, पर्यावरणविषयक जागृती, स्वावलंबन आणि नागरी कर्तव्य या 5 स्तंभांवर आधारित आहे। या 5 स्तंभांची आठवण ठेवत भारतीय नागरिकांनी तसंच युवकांनी भारताला एक स्वाभिमानी देश म्हणून नावारूपाला आणावं असं आवाहन धनखड यांनी यावेळी केलं। केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत आज उत्तर मुंबईत भाजपच्या विशेष सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात झाली। गोयल स्वतः बोरिवली रेल्वे स्थानकाजवळ आयोजित सदस्य नोंदणी अभियानात सहभागी झाले होते। अधिकाधिक नागरिकांनी भाजपाचं सदस्यत्व स्वीकारावं असं आवाहन गोयल यांनी यावेळी केलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या ऑल इंडिया रेडिओ न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारतीय तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरला आज गुजरातमधल्या पोरबंदर विमानतळाच्या धावपट्टीवर झालेल्या अपघातात 2 वैमानिक आणि 1 विमान कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. हे हेलिकॉप्टर नियमित सराव करत असताना अपघात झाला. अपघाताचं नेमकं कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू असल्याचं तटरक्षक दलानं सांगितलं आहे. बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट मालिका ऑस्ट्रेलियानं 3-1 अशी जिंकली आहे. सिडनी इथं झालेल्या 5व्या सामन्यात आजच्या 3र्या दिवशी भारतीय संघानं दिलेलं 162 धावांचं लक्ष ऑस्ट्रेलिया संघानं 4 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. आज 3र्या दिवसाचा खेळाला सुरुवात झाल्यानंतर भारतीय संघ केवळ 157 धावांवर गारद झाला. भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराला मालिकावीर तर ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज स्कॉट बोलंड याला सामनावीर किताबानं गौरवण्यात आलं. ऑस्ट्रेलियानं बॉर्डर गावस्कर कसोटी मालिका तब्बल 10 वर्षांनी जिंकली आहे. तसंच या मालिका विजयामुळं ऑस्ट्रेलिया संघानं कसोटी विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्यांचा सामना आता दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. आदिवासी विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचं बक्षीस वितरण आज नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. यावेळी विविध स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांचं मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलं. ते म्हणाले,
या ठिकाणी आमच्या आदिवासी समाजातली मुलं जी आज वेगानं मुख्यधारेमध्ये येत आहेत, नव्हे तर आज मुख्यधारेला व्यापण्याची शक्ती ही त्यांच्यामध्ये निर्माण होतीये. ही शक्ती अशाच प्रकारे पुढच्या काळामध्येही आपल्याला अधिक वेगाने कशी तयार करता येईल हा प्रयत्न आपण करू.
महारेलनं राज्यात बांधलेल्या 7 उड्डाणपुलांचं लोकार्पणही आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नागपुरात झालं. यात नागपूर, वर्धा, चंद्रपूर, वाशिम, अमरावती, जळगाव आणि धुळे जिल्ह्यातल्या प्रत्येकी 1 उड्डाणपुलाचा समावेश आहे. नागपुरातल्या भांगडिया फाउंडेशनच्या NSH क्रिटिकल केअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड डायग्नॉसिस सेंटरचं उद्घाटनही आज मुख्यमंत्र्यांनी केलं. श्रीलंकेत होणार असलेल्या दिव्यांग क्रिकेट करंडक स्पर्धेकरता भारतीय निवड समितीनं आज 17 दिव्यांग खेळाडूंची निवड केली असून संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी विक्रांत रवींद्र केनीवर सोपवली आहे. या स्पर्धेचा पहिला सामना 12 जानेवारीला भारत आणि पाकिस्तान या दोन संघात रंगणार असून अखेरचा सामना 21 जानेवारीला होणार आहे. दूरदर्शनवर या स्पर्धांचं थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे. भारतीय टेनिसपटू सुमित नागलनं न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या ASB क्लासिक टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या मुख्य फेरीत प्रवेश केला आहे. त्यानं आज सकाळी पात्रता फेरीच्या अंतिम सामन्यात फ्रान्सच्या एड्रियन मॅनेरिनोचा पराभव केला. या स्पर्धेच्या पुरुष दुहेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत उद्या भारताचा युकी भांबरी आणि त्याचा फ्रेंच साथीदार अल्बानो ऑलिवेट्टी या जोडीचा सामना नेदरलँडचा सँडर एरेंडस आणि ब्रिटनचा ल्यूक जॉन्सन या जोडीशी होणार आहे. CSIR अर्थात वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेनं पॅरासिटामोल या वेदनाशामक आणि तापावरच्या गुणकारी औषधाची निर्मिती करण्यासाठी एक स्वदेशी तंत्रज्ञान विकसित केलं आहे अशी घोषणा केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी केली आहे. ते आज CSIRच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. या संशोधनामुळे भारताला पॅरासिटामोलच्या निर्मितीमध्ये स्वयंपूर्ण होता येईल तसंच या औषधाच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या घटकांसाठीचं आयातीवरचं अवलंबित्व कमी होईल असं ते म्हणाले. केंद्रीय पोलाद मंत्री HD कुमारस्वामी उद्या नवी दिल्लीत विज्ञान भवन इथं पोलाद उद्योगासाठी उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना 1.1 प्रारंभ करणार आहेत. या योजनेमुळे 27,000 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे तसंच 14,000 जास्त रोजगारही निर्माण झाले आहेत असं पोलाद मंत्रालयानं म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत लवकरच जगातली 3री मोठी अर्थव्यवस्था बनेल असा प्रधानमंत्र्यांना विश्वास. दिल्लीतल्या 12,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचा केला प्रारंभ. महाराष्ट्रातली सहकार क्षेत्राची परंपरा मोठी असून देशाला दिशा देण्याची क्षमता या परंपरेत असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन. तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरला पोरबंदर विमानतळाच्या धावपट्टीवर झालेल्या अपघातात 3 जणांचा मृत्यू आणि बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या अंतिम सामन्यात भारतावर 6 गडी राखून मात करत ऑस्ट्रेलियाचा 3-1 असा मालिका विजय. भारताचा जसप्रीत बुमराह ठरला मालिकावीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.